तेरे प्यारे हाल मुरी दादा कहना हाल मुरी दादा कहना मित्र प्यारे
ਪੱਟ ਖੇੜਿਆਂ ਦਾ ਰਹਿਣਾ